योहाना से पहले पत्र अध्याय एक। जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळिले व स्वहस्ते चाचपिले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो। ते जीवन प्रकट झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची साक्ष देतो। ते सार्वकालिक जीवन पित्याजवळ होते व आम्हास प्रकट झाले हे तुम्हास कळवितो। जे आम्ही पाहिले व ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुमचीही आम्हा बरोबर भागी व्हावी। आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच बरोबर आहे। तुमचा आमचा आनंद पूर्ण भावा म्हणून आम्ही हे लिहितो। जो निरोप आम्ही त्यास पासून ऐकला आहे तो तुम्हास सांगतो, तो हास की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही। त्याच्या बरोबर आपली भागी आहे असं जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही। पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एक बेकाम बरोबर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते। आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही। जर आपण स्वतःची पापे पदरी घेतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अधर्मापासून शुद्ध करेल। आम्ही पाप केले नाही असे जर आपण म्हणतो तर आपण त्याला लबाड करीतो आणि त्याचे वचन आपल्या ठाईत नाही।